At Giant Eagle, you may have spotted the Stacker. With uncanny My Perks ability, she stacks up the perks to choose either dollars off or up to 20% off her entire grocery bill. The Stacker, stacking up huge savings with My Perks. Find your My Perksonality and transform your shopping into free gas and groceries. Full details at GiantEagle.com/MyPerks. Perks cannot be earned or redeemed on select items. Restrictions apply.
कॉफी क्रिकेट आणि बरच काही.
नमस्कार. कॉफी क्रिकेट आणि बरच काहीच्या साप्ताहिक मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. भारताची टीम तयार आहे, ऑस्ट्रेलियाची टीम सज्ज आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल साठी. भारताची टीम 2013 नंतर पहिल्यांदा कुठली तरी आयसीसीची ट्रॉफी जिंकू शकेल का असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न आहे. आज मी आदित्य जोशी, अमोल गोखले आणि अमोल कराडकर अशी तिघांची फौज या मॅचच्या निमित्ताने, या मॅचच्या प्रिव्ह्यूच्या निमित्ताने एकत्र आलेली आहे. अमोल, तू काही इंग्लंडला गेलेला नाहीयेस, अमोल कराडकर म्हणतोय मी, आपण इकडेच आहोत सगळे. पण इकडे बसून ओव्हलमध्ये आता काय चाललंय?
ओके आदित्य, आपण बोलतोय भारत यात सोमवार संध्याकाळी भारताने रविवारी ओव्हलवर सराव केला, फुल फ्लेज ट्रेनिंग सेशन झालं. मी गेलो नाहीये, माझा कलीग बँगलोरचा द हिंदू मधला गेलेला आहे, तो आज सोमवारी पोहोचणार आहे, तो मंगळवारी ग्राउंडवर जाणार आहे. पण ग्राउंडवर बाकीचे जे खबरी आहेत त्यांच्याकडून, रविवारी भारताचं फुल फ्लेज प्रॅक्टिस सेशन झालं ज्याच्यात विराट आणि पुजारांनी एक्सपेक्टेडली खूप वे नेट्स मध्ये बॅटिंग केली. स्लिप कॅचिंग मध्ये अगेन एक्सपेक्टेडली के एस भरत विकेट किपिंग होता. युजली स्लिप कॅचिंग मध्ये जी स्लिप्सची ड्रिल्स होतात तेव्हा विकेट किपर पासून गलीपर्यंत जे तुमचे टेस्ट मॅच मध्ये उभे राहणार असतात ते खेळाडू उभे राहतात, तर ते एक्सपेक्टेडली के एस भरत, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल आणि गलीमध्ये अजिंक्य राणे असे होते. त्याच्यात काही सरप्राईज आता तरी आपल्याला वाटत नाहीये. मुद्दा जो आहे सिलेक्शनचा त्याच्यावर आपण नंतर येऊ. ओव्हल पहिल्यांदा मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे दोन वर्षापूर्वी जेव्हा भारत न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळले इंग्लंडमध्ये तेव्हा साऊथहॅम्प्टन अत्यंत ओव्हरकास्ट होतं, टिपिकल जून मधलं इंग्लिश वेदर होतं आणि ते भारताला ऑब्व्हियसली अंगावर आलं. तेव्हा गंमत अशी होती की आयपीएल नंतर 15 दिवस मिळाले होते फायनल नंतर. 18 जूनला तो सामना सुरू झाला होता. हा सामना जून 7 सुरू होणार आहे. आयपीएल नंतर 10 दिवसापेक्षा कमी वेळ मिळालेला आहे विशेषतः भारतीय संघातल्या खेळाडूंना. पण तरी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही रेडी आहोत, ऑब्व्हियसली रेडीच आहेत. सोमवारी भारतीय संघाच्या सरावा सुरू व्हायच्या आधी राहुल द्रविड प्रशिक्षक यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ती राहुल द्रविड यांची जी हातोटी आहे सगळं काही डेड बॅटनी खेळणे तीच तशीच त्यांच्या बोलण्यातनं पण समोर आली. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सचं जिस्ट असं होतं की फारच अटीतटीची लढत होणार आहे आणि सर्वात चांगला संघ जिंकेल. एकदम मोठी ब्रेकिंग न्यूज दिली आहे त्यांनी. भारतीय संघाच्या सिलेक्शन बद्दल चक्कार शब्द काढलेला नाहीये, कारण तो जर त्यांनी सांगितलं असं तर आपण काय डिस्कस करणार, ते एका दृष्टीने चांगलंच आहे. पण मुद्दा आता तरी असा आहे की हिस्टॉरिक टेस्ट मॅच आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच खेळणार आहेत. त्याचबरोबर ओव्हल, ओके, केनिंग्टन ओव्हलमध्ये 104 कसोटी सामने झाले आतापर्यंत. पहिला झाला होता 1880 झाली जेव्हा तुम्ही दोघं जण फक्त तिथे ग्राउंडवर होतात मला आठवत आहे आणि आपले सुनंदन लोले, तुम्ही तिघं सोडून कोणीच आत्ता जिवंत नाहीये. आणि तेव्हापासून आतापर्यंत 104 कसोटी सामने झाले, त्यातला एकही जून महिन्यात खेळला गेलेला नाही. जून मध्ये ओव्हलला होणारी पहिली टेस्ट मॅच आहे. नशिबाने ब्राईट अँड सनी आहे, त्याच्यामुळे जर वेदर फोरकास्ट जसं आहे तसंच राहिलं तर कदाचित भारताला हा प्रश्न आहे की दोन स्पिनर्स खेळवायचे का, ते टेम्पटिंग आहे, राईट. त्याच्यामुळे आता मी खूप बोललो. मॉन्टी, तुला काय वाटतंय म्हणजे नक्की भारताचं कॉम्बिनेशन हा आता कळीचा मुद्दा आहे. राहुल द्रविडनी खूप काही बोलण्यात ठेवलंय आपल्याला, तर गिव्हन अ चॉईस बोलिंग कॉम्बिनेशन तुझं काय असेल?
मी दोन स्पिनर्स खेळवीन असं मला, जर का परत सन ब्राईट अँड सनी कंडिशन असतील तर दोन स्पिनर्स खेळवायला काहीच हरकत नाही. कारण की अश्विन हा त्याच्या बॅटिंगसाठी म्हणजे चॉईस कोणामध्ये होणार आहे खरं तर शार्दूल ठाकूरला खेळवायचं जो चौथा फास्ट बॉलिंग ऑप्शन आहे की अश्विनला खेळायचा जो दुसरा आहे, आणि ह्या सगळ्या ह्याच्यात अमोल तुझा जो आवडता खेळाडू आहे बापू त्याच्याबद्दल कोणी बोलतच नाहीये, कारण की जडेजाचं सिलेक्शन हे जणू काही लोकांनी गृहित धरलेलंच आहे जे एका अर्थी योग्यच आहे, पण अश्विनची बॅटिंग आणि राहुल शार्दूल ठाकूरची बॅटिंग ह्याच्यात अश्विनची बॅटिंग माझ्या दृष्टीने नक्कीच सरस आहे. पण परत मुद्दा हाच येणार आहे की तुम्हाला चौथा फास्ट बॉलर हवा आहे का तुम्हाला तो दुसरा स्पिनर हवा आहे, परत ते शेवटच्या घटकेपर्यंत राहणार आहे. आदित्य तुझं टीमच्या कॉम्बिनेशन बद्दलचं काय मत आहे?
मला म्हणजे टीम मध्ये ना फक्त दोनच स्पॉट्स बद्दल ऑनेस्टली चर्चा होऊ शकते, बाकी नऊ जण तर मला वाटत नाही काही शंका आहे. म्हणजे जसं तू म्हणालास की अश्विन का शार्दूल का जयदेव उनाडकट का उमेश यादव, याच्याशिवाय मला वाटत नाही काहीच शंका आहे की कोण खेळणार आहे. नऊ प्लेयर्स फिक्स आहेत. आता याच्यात गंमत मला अशी वाटते की जर का अश्विनला खेळवायचं असेल तर उनाडकट खेळेल, कारण तो त्याच्या जे पाय पडेल लेफ्ट आर्म स्पिनरचा त्याचा अश्विनला फायदा होऊ शकेल, त्याच्यामुळे त्या एका अर्थाने उनाडकटला खेळू शकतात. पण उनाडकट जर थर्ड सीम बॉलर खेळला ना आणि त्याच्यावरती अटॅक झाला तर मग त्याच्याकडे इंटरनॅशनल म्हणजे डोमेस्टिक लेवलला स्थानिक लेवलला भयंकर अनुभव आहे त्याच्याकडे, पण मग रिव्हर्स स्विंग किंवा त्या बाबतीत मग उमेश यादवकडे थोडा वेगही आहे आणि सातत्यही आहे, पण स्विंगिंग कंडिशन मध्ये त्याचा रेकॉर्ड एवढा खास नाहीये जेवढा भारतातल्या खेळपट्ट्यांवरती त्याचा रेकॉर्ड जेवढा खास आहे. त्याच्यामुळे हा एक ट्रिकी डिसिजन असेल असं मला वाटतंय. पण एकूण जर का जे वेदर फोरकास्ट किंवा सगळं दिसतंय जर का व्यवस्थित ऊन पडणार असेल पाच दिवस तर अश्विन खेळेल, म्हणजे एकच स्पॉट उरतो उनाडकट का उमेश यादव. मला असं वाटतं की उमेश यादव खेळेल असं मला वाटतंय. बाकी अमोल किंवा अमोल कराडकर ऑस्ट्रेलियाची टीम मला तरी वाटतं की 11-11 जवळजवळ फायनल आहे. म्हणजे आता जॉश हेझलवूड बाहेर गेलाय तर स्कॉट बॉलंड त्याच्याऐवजी खेळेल हा सरळ सरळ बदल होईल. बाकी तर त्यांची बॅटिंग लाईनअप सेट आहे. तुला तिकडे काही सरप्राईज होईल असं वाटतंय?
ओके एक सेकंद, ऑस्ट्रेलियाबद्दल आपण बोलूच, पण तू काय म्हणतोयस आर अश्विन आणि उमेश यादव हे दोघ जण खेळणार आणि जडेजा आणि शार्दूल ठाकूर नाही खेळणार?
नाही जडेजा खेळणार,
जडेजाचा काही प्रश्नच नाहीये.
ओके जडेजा सात, म्हणजे जडेजा प्लस अश्विन आणि
उमेश यादव.
ओके 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 हा मलाही आता हेच कॉम्बिनेशन संयुक्तिक वाटतंय जास्त. फक्त ऐन वेळेस म्हणजे चुकून जर माझ्याच्या दिवशी कंडिशन बदलल्या तर उमेशच्या ऐवजी जयदेव येईल असं मला वाटतंय. त्याचं मुख्य कारण जरी अश्विन गेले दोन वर्ष म्हणजे मागच्या वर्षीच्या 2021 भारतातली इंग्लंड मधली सिरीज आणि 2022 एकमेव टेस्ट मॅच तेव्हाचे साप्ताहिक सीसीबी के तुम्ही जाऊन बघितले तर जवळजवळ प्रत्येक टेस्ट मॅचच्या प्रिव्ह्यू मध्ये आणि रिव्ह्यू मध्ये अश्विन का बरं खेळत नाही अश्विन आणि अश्विन न खेळल्याने काय झालं हे मुद्दे चर्चले गेले होते. तोच मुद्दा आत्ता परत आहे. पण आत्ता मला असं वाटतंय कन्सिडरिंग ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये लेफ्ट हँडर्स खूप आहेत, कंडिशन्स आणि ऑपोजिशन्स या दोन्ही गोष्टींचा विचार करता आत्ता मला असं वाटतंय की शार्दूल ठाकूरच्या ऐवजी अश्विनने खेळणं जास्त संयुक्तिक ठरेल. आणि तिसरा पेसर आत्ता आदित्यनी सांगितलं त्याबद्दल काहीच वाद नाही. ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत तू म्हणलास ना त्यांना एक खूप महत्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने. हेझलवूड अनअवेलेबल असेल याची वाच्यता आपण आयपीएल चालू असताना सीसीबी केवर केली होती, ते अखेर खरं ठरलं. त्याच्यामुळे स्कॉट बोलंड का मायकेल नेसर या बाबतीत ऑस्ट्रेलियाला हे ठरवायचंय. पॅट कमिन्स भारतातनं परत ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर एकही सामना खेळलेला नाही आतापर्यंत, जो प्रॅक्टिस करतोय तो तयारी करतोय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, त्याहून महत्वाचं ऑस्ट्रेलियाची जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असते इंग्लंड विरुद्धची ऍशेस या दोन मालिकांसाठी, पण मॅच प्रॅक्टिस काही नाहीये. आणि ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा काय आहे की त्यांना हे ठरवायचंय की हेझलवूड नाहीये याची वाच्यता आपण सीसीबीकेवरच आयपीएल चालू असताना केली होती की तो नसेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला, जे खरं ठरलंय. त्याच्यामुळे त्यांना हे महत्वाचा डिसिजन घ्यायचा आहे की स्कॉट बोलंड का मायकेल नेसर. स्कॉट बोलंड भारताच्या संघासाठी स्कॉड मध्ये होता, मॅचेस मिळालाही त्याला, त्याच्यामुळे अर्थात जो आपल्या टिपिकल क्रिकेट फॅन्सचा एक फेवरेट वर्ड आहे ना पेकिंग ऑर्डर, कोण ठरवतं विचारू नका, पण त्याच्यात स्कॉट बोलन पुढे आहे असं आता आपल्याला वाटेल. पण त्यांना महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे की पॅट कमिन्स त्यांचा कर्णधार आणि मिचेल स्टार्क हे दोघेही जण त्यांचे मेन बॉलर्स गेले काही महिने सामने खेळलेले नाही, ओके मॅच प्रॅक्टिस नाहीये. त्याच्यामुळे मायकेल स्कॉट बोलंडही त्याच कॅटेगरीतला एकदम खेळवायचा का मायकेल नेसर जो आत्ता काउंटीमध्ये इंग्लंडमध्ये ऍक्टिव्ह आहे गेले काही आठवडे दर आठवड्याला मॅचेस खेळतोय हाचा मायकेल नेसर खेळवायचा. आणि हाच मुद्दा ह्या दोन संघांचाही म्हणजे डिफरन्शिएटिंग फॅक्टर ठरू शकतो मराठीत बोलायचं म्हणलं तर, राईट पॉन्टी? कारण भारताकडे फौज आहे अख्खी की जी आयपीएल मध्ये खेळून आली आहे, वेगळा फॉर्मॅट आहे पण मॅच प्रॅक्टिस आहे. ऑस्ट्रेलियाकडे त्यांचे मेजॉरिटी की प्लेयर्स हे गेले काही महिने बिना क्रिकेटचे आलेत पण त्यांच्याकडे रेड बॉलची तयारी भरपूर आहे.
तू म्हटलंस ते अगदी पट्टे मला, म्हणजे आपले खेळाडू जे होते जे अगदी परवापर्यंत क्रिकेट खेळत होते सातत्याने क्रिकेट खेळ खेळणं म्हणजे त्याच्यात परत हा आपल्याकडचा परत दुसरा एक आवडता शब्द जो आहे वर्कलोड मॅनेजमेंट. ती वर्कलोड मॅनेजमेंट कितपत झाली हे शंकेचा मुद्दा आहे, पण आपली सबंधच्या सबंध 11 जण जे खेळतील त्यांना मॅच प्रॅक्टिस आहे. भले टी ट्वेंटी फॉर्मॅट असला तरी ते कॉम्पिटेटिव्ह हे जे असतात तुमचे इन्स्टिंक्ट असतात ते त्यांचे शार्प आहेत. किंवा अश्विन खूप आधी पुण्यातल्या मॅचेसमध्येही अनेकदा तो म्हणतो की तो जो मेंटल स्विच असतो टेस्ट आणखीन व्हाईट बॉल क्रिकेटमधला तो स्विच तुम्हाला करता येणं गरजेचं आहे आणि तो स्विच या लेवलला खेळताना सहजासहजी जमतो. त्यामुळे भारताच्या खेळाडूंना तो एक फायदा नक्कीच होणार आहे की ते मॅच शार्पनेस किंवा मॅच फिटनेस त्यांच्याकडे असेल. येस.
आणि तू आत्ता म्हणलास अश्विनचा उल्लेख केलास म्हणून मला आठवलं की इंडियन एक्सप्रेसला अश्विनचा सध्याचा जो पर्सनल कोच किंवा कन्सल्टंट आहे प्रसन्न अगोराम जे प्रायमरली परफॉर्मन्स अनालिस्ट आहेत त्यांनी मुलाखत दिली आणि त्यांनी सांगितलंय की अश्विननी आयपीएल चालू असताना स्वतःची स्लीप सायकल चेंज केली जेणेकरून तो इंग्लंडचा बॉडी क्लॉक तो रेडी असेल इंग्लंडमध्ये पोहोचेपर्यंत. तर कदाचित अश्विनलाही हे सुतोवाच कारण सध्याचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांचा अश्विन लाडका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अश्विनला कदाचित वेळेत सांगितलं गेलं असेल ज्याचा फायदा अश्विनला आणि होपफुली भारतीय संघालाही होईल. तो होईल की नाही हे आपल्याला कळेल पण त्याच्यामुळे आता तरी असं वाटतंय की अश्विन हा फ्रंट रनर आहे. येस
येस. आणि आता ऑस्ट्रेलियाचा जर विचार केला तर त्यांच्यात काही काही खेळाडू सामने खेळतात म्हणजे उदाहरणार्थ डेव्हिड वॉर्नर आयपीएल मध्ये खेळत होता पण उस्मान खवाजा खेळत नव्हता. मार्नस लाबुशेन आणि स्टीव स्मिथ दोघंही त्यांचं जे फलंदाजीचे आधारस्तंभ जे आहेत मेन स्टे ज्याला आपण मराठीत म्हणतो ते दोघंही काउंटी क्रिकेट खेळत आहेत. त्यानंतर परत ट्रॅव्हिस हेड काही खेळलेला नाहीये, त्यांचा विकेट किपर अलेक्स केरी काही खेळलेला नाही, पण कॅमरून ग्रीन हा त्यांचा संघाचा जो आता हुकमी एक्का होतोय तो मुंबईसाठी आयपीएलमध्ये बराच खेळलाय. परत आपला भरत सुंदरेशन जो मित्र आहे ज्याला ज्याचा नाझेर हा खूप आवडता गोलंदाज आहे तो काउंटीमध्ये नुसतीच चांगली बॉलिंग पण करत नाहीये तर तो बॅटिंगही चांगली करतोय म्हणजे त्यांनी सेंचुरीही केलेली आहे. जॉस हेझलवूड इंजर्ड झालाय पण आपण वेदर आणि ह्याच्याबद्दल बोलत असताना मला 2019 ऍशेस आठवली ज्याच्यात हेडिंगलेला असं झालं होतं की ऑस्ट्रेलिया लवकर आउट झाले होते आणि दुसऱ्या दिवशी लख्ख सूर्यप्रकाश पडला होता छान बॅटिंग कंडिशन आणि इंग्लंड 67 मध्ये ऑल आउट झाले होते. तसंही कदाचित वेदर बाबत एक धोक्याची घंटा आहे. हेझलवूड नाहीये पण पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क आहेत म्हणजे ते परत त्यांना काही मॅच शार्पनेस नाहीये पण रेड बॉलनी प्रॅक्टिस आहे एवढाच त्यांचा हे आहे. पण ऑस्ट्रेलियासाठी माझ्या दृष्टीने मायकेल नेसर हे स्ट्रेट फॉरवर्ड सिलेक्शन आहे आणि अर्थात नेथन लायन हा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरेल. आदित्य
बघूया काय होतं. मला वाटतं की स्कॉट बॉलंडच खेळेल, ते डायरेक्ट मायकेल नेसरला शेवटच्या 11 घेणार नाही कारण तो एवढा चांगला प्लेअर असून त्याला ऑस्ट्रेलियामधल्या मॅचेसमध्ये सुद्धा खूप मर्यादित संधी मिळाल्या होत्या. त्याच्यामुळे मला वाटतं की ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 मोर ऑर लेस सेटल्ड आहे, त्याच्यामध्ये काही फार फेरफार करणार नाहीत. अमोल गोखले मॅचअप्स काय वाटतायत म्हणजे आता माझ्या दृष्टीने गिल हा भारतासाठी हुकमी एक्का ठरणार आहे कारण स्टार्ट आपल्याला फार महत्वाचा ठरणार आहे. गेल्या वेळेची जी टेस्ट चॅम्पियनशिप होती तेव्हा दुर्दैवानी कंडिशन्स पण खूप बॉल स्विंग होत होता आणि दुसरं एक ऍडव्हान्टेज न्यूझीलंडला असं त्यावेळी होतं की ते इंग्लंडच्या विरुद्ध दोन टेस्ट मॅच खेळले होते आणि ते ना तयार होते त्या कंडिशन्ससाठी. आपण आयपीएलवरनं थेट तिकडे गेलो होतो आणि मिचेल स्टार्क कमिन्स ते थोडे शेकी असतील कारण ते पण इंजुरी ले ऑफ मधनं येत आहे. पण मॅचअप्स काय वाटतायत माझ्या दृष्टीने गिल वर्सेस कमिन्स हे मोठं मॅचअप होईल आणि त्यांनी बऱ्यापैकी डिसिजन होईल. आणि आपल्या साईडनी शामी विरुद्ध लाबुशेन आणि स्मिथ हे दोन मोठे हे होतील. अर्थात सिराज पण आहे पण मला वाटतं भारताच्या बॉलिंगसाठी शामी हा ट्रम्प कार्ड असेल.
म्हणजे शामीनी लेफ्ट हँडर डेव्हिड वॉर्नरच्या अगेन्स्ट तो काय करतो हे बघणं माझ्यासाठी हे काय मोठा इंटरेस्टिंग मुद्दा ठरेल. कारण की डेव्हिड वॉर्नर गेला काही काळ बॅटिंगचा फॉर्म म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये ही हजबिन काय झगडताना दिसतोय फॉर्म मध्ये ज्याला आपण स्ट्रगलिंग म्हणतो मराठीत मध्ये साध्या. सो ऑस्ट्रेलियासाठी पण ओपनिंग तितकीच महत्वाची आहे कारण की जर का वॉर्नर किंवा उस्मान ख्वाजा लवकर शामीच्या बॉलिंगवर आउट झाले तर लगेच ते प्रेशर स्मिथ आणि लाबुशेनवरती येणार आहे आणि ते दोघं मग कशी कामगिरी करतात त्याच्यावरती अख्ख्या मॅचचं चित्र ठरेल. आता स्मिथ वर्सेस अश्विन जर अश्विन खेळला तर तोही एक कळीचा मुद्दा असेल कारण अश्विननी गेल्या काही काळात स्मिथवरती जे काही कडी केलेली आहे तोही एक मुद्दा आहे. आणखीन डाऊन दी ऑर्डर जर बघायला गेलं तर रवींद्र जडेजा हा म्हणजे सेकंड न्यू बॉल किंवा जी शेवटची फेज आहे त्या ह्याच्यात जडेजा परत ऑस्ट्रेलियन सेकंड न्यू बॉलला कसा टॅकल करतो तो माझ्यासाठी एक महत्वाचा मुद्दा आहे.
मला काय वाटतं आदित्य की शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही ओपनिंग पेअर जेवढी महत्वाची आहे त्याहून महत्वाचा मॅचअप भारताच्या दृष्टीने चेतेश्वर पुजारा विरुद्ध चार मेन ऑसी बोलर्स हा मॅचअप माझ्या दृष्टीने. कारण काय समोर कोणी असलं ना जर भारताला तो दशकभराचा दुष्काळ संपवायचा असेल आयसीसी टायटलचा तर त्याची मुख्य मदार चेतेश्वर पुजारा आहे. कारण काय भारताचे जे सर्व बॅटर्स आहेत येस त्यातला फक्त के एस भरत हा एकमेव खेळाडू असा आहे पुजारा सोडून की जो एकही आयपीएल मॅच खेळला नव्हता पण तो आयपीएल मध्ये होता गुजरात टायटन्स बरोबर. त्याच्यामुळे पुजारा हा एकमेव खेळाडू आहे जो गेले सहा आठवडे तरी टेस्ट मॅच मोडमध्ये आहे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतोय इंग्लंडमध्ये खोऱ्याने धावा भरतोय. येस त्या आहेत इंग्लंड मधल्या बी ग्रेड काउंटी टीम्सच्या अगेन्स्ट पण त्याला त्या कंडिशनची सवय आहे त्याला डोळे झाकून तिथे उभं राहून चेतेश्वर पुजारा करणं याची सवय झाली आहे. ते जर जमलं तर भारताला दुष्काळ संपवायला खूप मोठी मदत होणार आहे. आणि त्याच्यामुळेच कारण हा विचार करा चार नंबरवर आहे विराट कोहली ज्याचा टेस्ट मॅचचा फॉर्म अजूनही गडबड आहे. पाच नंबरवर आहे अजिंक्य रहाणे जो नशीबवान आहे त्याचा रिकॉल झाला आहे नशीबवान नाहीये पण के एल राहुल इंजर झाल्यामुळे के एल राहुल का अजिंक्य रहाणे हा आपोआप पडदा पडला पाच नंबरवर राईट. सहा नंबरवर कोण असणार आहे कदाचित रवींद्र जाडेजा असेल आत्ता असं आपण धरून चालू राईट. त्याच्यामुळे ही जी वॉबली मिडल ऑर्डर आहे परत आपण पुजारा कोहली आणि रहाणे याच रविवर आलेलो आहोत मिडल ऑर्डर मधल्या की जी मध्ये दोन वर्ष लटकत होती पुजाराने स्वतःचा फॉर्म बदललाय त्याच्यामुळे पुजारा सर्वात महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. आणि जर चार किंवा पाच पैकी एकाने त्याला साथ दिली तर भारताचं काम फक्त होऊ शकेल एस्पेशली कंडिशन जर अशाच राहिल्या आणि त्यांच्या बाजूने असल्या तर. आणि पुढचा मुद्दा आता मला तुम्हाला फक्त विचारायचं प्रेडिक्शनवर येऊच आपण पण मला असं वाटतंय आधी ऑब्जेक्टिव्हली फेवरेट्स कोण आणि मग तुमचं प्रेडिक्शन आणि जर जमलं तर मॅच कुठल्या दिवशी संपेल असंही प्रेडिक्शन आपण करू.
दुसऱ्या दिवशी संपणार नाही हे नक्की ना.
येस ओके वयाचा मान राखून सर्वात तरुण मॉन्टी गोखले आपल्या सुरुवात करतील.
ऑब्जेक्टिव्हली बघायला गेलं तर माझ्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचा पारड किंचित जड आहे कारण त्यांचा पेस बॉलिंग अटॅक आता मोर राऊंडेड आहे जरी मायकेल स्टार्क मिचेल स्टार्क नसला तरी आणि लाबुशेन आणि स्मिथ हे दोघंही परत पुजारा सारखेच काउंटीच्या सेटअपमध्ये आहेत इंग्लंडमध्ये बॅटिंग करतायत त्यामुळे ऑस्ट्रेलिया जिंकू शकेल अशी मला जास्त शक्यता वाटते. आणखीन मला जिंकायला पाहिजे इंडिया आयसीसी ट्रॉफी कारण परत नाहीतर लोकांना रोहित विरुद्ध विराट अशी गाडी पेटवायला काहीतरी कारण मिळालंच ना.
आदित्य
मला वाटतं की ऑब्जेक्टिव्हली विचार केला तर एकदम ऑब्जेक्टिव्हली विचार केला तर ऑस्ट्रेलिया फेवरेट आहेत ऑन पार प्लेअर ऑन प्लेअर. पण मला असं वाटतं की आपण ही मॅच काढू एवढ्यासाठीच की मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स मला असं दोन्ही वाटतं की ते ना दुसऱ्या इनिंग पर्यंत लईत येणार नाहीत असे मला म्हणजे आधीच्या बॅकग्राऊंडवरती मला समाव असं वाटतंय की त्यांना वेळ लागेल आणि आपण ना टेस्ट मॅच चांगलं खेळतोय गेली चार वर्ष ओव्हरऑल म्हणजे आपण न्यूझीलंड विरुद्धची जी मॅच हरलो टेस्ट चॅम्पियनशिपची तो भाग वेगळा पण आपण ओव्हरऑल टेस्ट मॅच मध्ये ना बॉलिंग वाईज आपण चांगलं करतोय बॅटिंग मध्येच आपण कच खातोय जर का गिल पुजारा आणि अजून कोणीतरी एक जण हे असे तिघ जण बॅटिंग मध्ये चालले ना तर आपण जिंकू शकतो कारण मला असं कॉन्फिडन्स आहे की आपण बॉलिंग चांगली करू बॅटिंग मध्ये तिघ जण चालले तर आपण ही मॅच काढू शकतो असं मला वाटतंय
की ऑस्ट्रेलिया फेवरेट्स आणि संभव चौथ्या दिवशी संध्याकाळी किंवा पाचव्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकेल असं मला राऊंड राऊंड वाटतंय
त्यातल्या त्यात मी भारताच्या बाजूने टिल्टेड आहे मला ना सी कंडिशन्स न्यूट्रल आहेत सी आपण ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलंय आणि आपण ऑस्ट्रेलियाला भारतात सुद्धा हरवलंय आपण आपण या दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या आहेत
सो मला मला आता फक्त पुढची एक भीती वाटते त्याच्यामुळे भारतीय क्रिकेटचा फॅन असा उफाळणीवर यायला लागलेला आहे आता तो पुढचा आपल्याला फक्त हे सांगेल की तसं 2011 साली आणि 2023 साली वगैरे सगळे तारे एकत्र जुळून आले आहेत वगैरे
त्याच्या तारे जुळून नाही आले मला मला ही जर का वनडे किंवा टी ट्वेंटी असती ना तर मी ऑब्जेक्टिव्हली म्हंटल असतं की आपल्याला चान्स कमी आहे मलाही टेस्ट आपण ना गेली चार पाच वर्ष ना टेस्ट क्रिकेट ना हे जेन्युअनली चांगलं खेळतोय म्हणजे आपण कारण आपण वन डे आणि टी ट्वेंटी सुद्धा टेस्ट सारखंच खेळतोय ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण जो मेन जो टेस्ट फॉर्मॅट आहे ना तो आपण चांगला खेळतोय म्हणून मला असं वाटतं की आपण जिंकू शकतो
येस तर एकमत आहे की भारत चांगला खेळतोय आणि अत्यंत वेगवेगळी मतं आहेत की भारत चांगला खेळतोय पण भारत जिंकू शकेल का जेव्हा अत्यंत महत्वाचा सामना असतो तेव्हा ते नक्की काय होईल ते आपण पाहूच आम्हाला तुमच्याकडून आजच्या एपिसोड बद्दलचा फीडबॅक हवाच आहे तुमचं प्रेडिक्शन हवंच आहे मॅच कोण नक्की जिंकणार महत्वाचा मॅचअप आणि त्याहून महत्वाचं तुम्ही आम्हाला हा एपिसोड बघितल्यानंतर सांगा की रोजच्या सामन्यानंतर तुम्हाला युट्यूब लाईव्हवर आमच्यापैकी कोणीतरी येऊन गप्पा मारलेल्या आवडतील का ट्विटर स्पेस करायची का अजून कुठल्या फॉर्ममध्ये तुमच्याशी रोज गप्पा मारायला तुम्हाला आवडणार आहे का ते आम्हाला सांगा तुर्तास आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा
बघत राहा
आणि आमची वाट पाहत राहा
धन्यवाद
धन्यवाद
The state of Tennessee is one of the few places where sounds are just as breathtaking as the sights. Whether that's live music at a historic venue, the crack of an open fire at a campsite in the wilderness, or hearing kids laughing as they explore what's right around the bend. Tennessee just sounds perfect. Start planning your trip at tnvacation.com. Tennessee sounds perfect.